ಹಸಿರಿದ ವಾತಾವರಣ ಬಂದದ್ದು ಆತ ಶ್ರಾವಣ ಮಾಸಿ ಹರಿಕ ಮಾನಸಿ ಕಿರವಳ ದಾಟೆ ತೋಹಿ ಕಡೆ ಬಾಯ್ತೋಯ್ ಮತ್ತೆ ಶ್ರಾವಣ ಮಾಸಿ ಹರಿಕ ಮಾನಸಿ ಕಿರವಳ ದಾಟೆ ತೋಹಿ ಕಡೆ ಕಣಾತ ಏತೆ ಸರಸರ ಚಿರವೆ ಕಣಾತ ಚಿರುಮಿ ಊರ್ನ ಪಡೆ ಕಣಾತ ಏತೆ ಸರಸರ ಚಿರವೆ ಕಣಾತ ಚಿರುಮಿ ಊರ್ನ ಪಡೆ ಅತ ಊನು ಪಾವಸಂತ ದುಃಖ 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 ಮಾಗುವ ದುಃಖ ದುಃಖ ಮಾಗುವ ದುಃಖ ಅತ ಏಕಧಾರಾ ಪಂಕ್ತಿಯ ಸರಸನ ಚಿರಿ ಏಕಧಾರಾ ಸುಖಾತ ಆಣಿ ಶಂಭರ ಧಾರೆಯ ದುಃಖಾತ का तर मला ती त्याचं हे कारण सांगितलं की त्याच्यामुळे दुःख वाढत राहतं आणि सुख होत राहत. महाराज म्हणतायत सुख पाहता जवाब वाढे, सुख पर्वत आहे एवढे, सुख पाहता जवाब वाढे, सुख पर्वत आहे एवढे. तेव्हा अशा तऱ्हेनं हा सुख दुःखाचा खेळ ज्या अनुकूल आणि प्रतिकूल संवेदनेतून निर्माण होतो, अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम, यातला आपण अनुकूल आणि प्रतिकूल हे दोन शब्द फक्त बघितले, वेदनीय हा शब्द आपण बघितलेला नाही. वेदनीय म्हणजे आपल्या त्या संस्कृत शब्दाचे मूळ असं जे आहे ते सर्वसाधारण व्यवहारापेक्षा थोडे वेगळे असतात. आपण वेदना शब्दाचा आपण दुःख असा करतो पण तसा नाही. विद म्हणजे जाणणे, विद म्हणजे आता वहिनीसमोर मी संस्कृत सांगायचं म्हणजे अर्जुनाला कृष्णाला उलट गीता सांगण्यासारखं येतंय. तेव्हा वीत म्हणजे जाणे, काही सुटी असेल तर म्हणून घ्या बघतोय. तेव्हा वीत म्हणजे जाणणे म्हणून विद्वान म्हणतो आपण, ज्याने खूप जाणलंय पण जे जाणायला पाहिजे ते अजून जाणलेलं नाही, अशाने आपण पंडित म्हणतो. म्हणून वेदन म्हणजे जाणण्याची क्रिया असा कसा अर्थ आहे. म्हणून वेदन वेदनीय म्हणजे जाणण्याजोग, तर अनुकूल वेदनीय सुखम त्याच्यातलं जाणण्याजोग जे काही आहे ते म्हणजे इंद्रिय ज्ञान. ज्या इंद्रिय ज्ञानातून आपण हे अनुकूल आहे का प्रतिकूल आहे ठरवतो आपली बुद्धी, ते इंद्रिय ज्ञान ते कुठलं आहे? ते वेदनीय शब्दाने तरी सांगितलं. त्याच्यासाठी पतंजलीने पहिल्या ज्या पाच वृत्ती सांगितल्या त्या इथे आलेल्या की ह्या वृत्ती इंद्रिय ज्ञानाला अनुसरून आहे, ज्ञानाला अनुसरून आहे थोडक्यात. ते असं म्हणतात वृत्तय पंचतय क्लिष्टा अक्लिष्टा. तर पाच वृत्ती कुठल्या? तर प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, कृपय. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, कृपय. तर ह्या पाच प्रकारच्या वृत्ती अंतकरणात उतरत असतात. त्यातली प्रमाण ही जी पहिली वृत्ती आहे, प्रमाण म्हणजे ज्ञान. इथे त्यांनी मुळाशी हात घातलेला आहे की ज्याच्यातून सुख निर्माण होतं ते ज्ञान, त्याची पहिल्यांदा त्यांनी प्रमाण या शब्दाने ही पहिली वृत्ती. कारण कुठलाही आपण जगाशी व्यवहार सुरू केला ती पहिली ज्ञानाची वृत्ती होती, म्हणून त्याने प्रमाण हा पहिला शब्द ज्ञानाला सांगितला. दुसरा विपर्यय, प्रमाण म्हणजे ज्ञान, त्याचे पुढे पुढे त्यांनी भेद केलेले आहेत, हा त्याचे पुढे नंतर करू. विपर्यय मराठी सामान्य व्यवहारी पाहिजे सांगतो, विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञान, प्रमाण म्हणजे सत्य ज्ञान असं म्हणू आपण. सत्य का असत्य नंतर ठरायचं शेवटी, पण सत्य आपण सत्य म्हणतोय. मिथ्या ज्ञान हे विपर्यय. विकल्प, विकल्प हा जो शब्द आहे इथे इतर त्यांच्या मोठ्या लोकांनी व्याख्या वेगळ्या केल्या पण मी थोडीशी व्याख्या त्याची वेगळी करतो. विकल्प म्हणजे मी विशेष कल्पना असा अर्थ करतो. वहिनींच्या परवानगीने पुन्हा विशेष कल्पना म्हणजे विकल्प, त्याला आपण संकल्प आणि विकल्प म्हणतो. आपण असं म्हणतो की संकल्प हा भगवंताचा असतो आणि विकल्प हा माणसाचा असतो, कारण माणसाचा विकल्प हा सिद्धी जाईल याची काहीही गॅरंटी नाही आहे आणि भगवंताचा संकल्प हा सिद्धी जाण्यासाठीच असतो. त्याच्यामुळे याला संकल्प शब्द न वापरला विकल्प शब्द वापरला. नंतर निद्रा, निद्रा म्हणजे झोप. आणि स्मृतया म्हणजे स्मृतया म्हणजे पाचवी आहे, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतया, अशा पाच वृत्ती आहेत. स्मृती, स्मृती ही पाचवी वृत्ती धरली आहे. तर पहिली प्रमाण ही जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये याची त्यांनी याच्यात तीन भाग त्यांनी केलेले आहेत आणि ते अक्षरशः युनिव्हर्सल आहेत असं माझं मत. की प्रमाण शब्दाचे त्यांनी तीन भाग असे केले त्याच्यामध्ये, प्रत्यक्ष, अनुमान, प्रमाणाने. प्रत्यक्ष अनुमान, सॉरी, प्रत्यक्ष अनुमान, आगम, आगमा प्रमाणाने. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, अनुमान ज्ञान आणि आगम ज्ञान. तर प्रत्यक्ष ज्ञानाचा अर्थ असा की प्रत्यक्ष म्हणजे आपल्या इंद्रियाने होणारं, अक्ष म्हणजे डोळा, प्रतिअक्ष माझ्या डोळ्याला होणारं ज्ञान. इथे डोळा हा प्रतीक आहे सगळ्या इंद्रिया, म्हणून त्यांनी प्रत्यक्ष असं म्हणतात. आपण म्हणतो डोळ्याने बघितलेलं आहे ते कुठं कसं असेल, म्हणून त्याला प्रत्यक्ष असं त्यांनी शब्द वापरला. अनुमान म्हणजे तर्कज्ञान.
ज्याला आपण लॉजिक म्हणतो किंवा कोरिलेशन ऑफ फॅक्ट असं म्हणतो. कारण इंद्रिय ज्ञान जे आहे ते फक्त त्या वस्तूची ओळख करून देतं. नंतर त्या वस्तू संबंधी जे काही इतर समुदाय जो काही जमवायचा आहे त्याच्यासाठी अनुमानाची गरज असते. जसं 10:30 वाजले की भाषण थांबवा, हे जे सांगितलेलं आहे हे मी ठरवलेलं आहे म्हणा की मला सांगितलेलं आहे म्हणा की एक तासभर बोलायचं म्हटलेलं आहे, तर 10:30 वाजणं आणि माझं भाषण थांबवणं याच्यात जी अनुमानाची गरज असते, लॉजिक लागतं, तर्क लागतं, कोरिलेशन ऑफ फॅक्ट ज्याला म्हटलेलं आहे की सगळे फॅक्ट एका ठिकाणी आणणं, त्यातनं काहीतरी एक निर्णय घेणं, याला अनुमान म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर आगम, आगम म्हणजे दुसऱ्याकडून आलेलं, दुसऱ्याने दिलेलं. इथे ज्ञानरी आपल्या गंमत लक्षात येईल की लहान मुलाला आपण जे शिक्षण देतो किंवा ज्ञान देतो त्याच्यामुळे तो मोठा होत जातो. शिक्षण ही आजच्या आयुष्याची गरज मानलेली आहे. पण हे सगळं ज्ञान हे आगम आहे, म्हणजे मला झालेलं सगळं जे ज्ञान आहे ते दुसऱ्याचं ज्ञान आहे. म्हणजेच आपण त्याला असं म्हणता येईल की सगळं ज्ञान हे सेकंड हँड असतं. बऱ्याच श्रीमंत लोकांकडे मी असं ऐकलंय, आमच्या ह्या नाव सगळी फर्स्ट हँड गोष्टी आल्या असतात. कार घेतली तरी फर्स्ट हँड, अरे पण कारचं ज्ञान आहे हे सेकंड हँड आहे. तसं सगळं ज्ञान ते सेकंड हँड असतं आणि आपल्या स्मृतीमध्ये आणखीन ते सेकंड हँड होतं. जितक्या वेळा मी वापरीन ते तितक्या वेळा त्याचं हँड बदलत जातो. त्यामुळे आपली स्मृती म्हणजे ह्या सगळ्या जुन्या बाजाराचा कारभार असतो. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मग नवीन काय असतं विचार, तर फक्त भगवंत नवीन असतो. बाकी सगळी भगवंताची निर्मिती आहे ही आपण जुनी करून टाकत असतो. आपल्या स्मृतीचा उपयोग करू ते व्यवहाराला आवश्यक आहे, यात वाद नाही. व्यवहारापुरतंच ते करायचं आहे, बाकी सतत नवीन ठेवायला होतं. जसा पाणी पिण्याचं भांडं, ते आपण पाणी पिताना त्याचा उपयोग करतो, नंतर पुन्हा घासून चकचकीत करतो, ते नवीन राहायला पाहिजे. तसं या आपल्या स्मृतीचा उपयोग फक्त व्यवहारापुरता करायचा आहे हे सांगण्यासाठी पतंजलीने स्मृतीचा एखाद्या वृत्तीमध्ये उल्लेख केलेला आहे. स्मृत या ही पाचवी वृत्ती जी आहे ती ह्याच्यासाठी आहे की स्मृती ही वृत्ती आहे. ती क्लेशकारक होऊ शकेल, क्लेश नाशक होऊ शकेल. ती जेव्हा जुन्या बाजारात तुम्ही वापरता तेव्हा क्लेशकारक होईल, असा त्याचा अर्थ आहे सांगण्याचा त्याच्यामध्ये. तर म्हणून आगमज्ञान ते बघत होतो आपण. आगम म्हणजे दुसऱ्याकडनं मिळालेलं सगळं ज्ञान, म्हणजे ज्ञानाची आदान प्रदान क्रिया ही जी आहे त्याला आपण पाठीचा बाजूला ठेवून देऊ. पण सगळं ज्ञान, सृष्टीतलं सगळ्या माणसांचं ज्ञान एकत्र आणण्यासाठी हा हा भाग, त्यामुळे नाहीतर काय झालं असतं, ही आदान प्रदान क्रिया जर नसती तर काय झालं असतं, प्रत्येकाचं ज्ञान हे स्वतंत्र स्वतःपुरतं राहिलं असतं. एकाच्या ज्ञानाचा दुसऱ्याला फायदा किंवा उपयोग झाला नसता. त्याच्यामुळे इथे आणखीन एक मुद्दा आपल्या लक्षात येतो याच्यामध्ये की ही ज्ञानाची प्रदान आदान प्रदान क्रिया आपण त्या दिवशी बघितली संध्याकाळी की चार प्रकारे होऊ शकते. एक लिहिणं, वाचणं, यांनी आपण ज्ञान दुसऱ्याला देऊ शकतो, ऐकणं आणि बोलणं. आणि ह्या चारही गोष्टीला शब्द लागतो जो माणसाने निर्माण केला. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या पलीकडे गेल्याखेरीज माणसांच्या शब्दाची किंमत लक्षात ठेवून, माणसांच्या माणसाने निर्माण केलेल्या शब्दाची योग्य ती किंमत लक्षात ठेवून शेवटी आपल्याला त्या पलीकडे जातो. शेवटी खुणेरी पौर्णिमेचा चंद्र दाखवायला लागतो, झाडाच्या आड लपलेला आहे. तिथे भाषा उपयोगी पडत नाही. त्याच्यामुळे एक आणखी सूक्ष्म फरक मी सांगतो आणि आपण थांबतो. ही आदान प्रदान क्रिया आपण जडवस्तूची पण करू शकतो. ह्याच्या फरक काय, माझ्या खिशात जरा 100 रुपये असतील तर ते माझ्या तरी खिशात असतील किंवा तुमच्या तरी खिशात असतील. म्हणजे कसे की माझ्या खिशात 100 रुपये आहेत, मी बाजारात जाऊन त्याची काहीतरी वस्तू विकत घेतली, त्या वस्तूपासून मला काहीतरी उपयोग झाला किंवा सुख मिळालं, ते त्या विक्रेत्याकडे गेलं पाहिजे. तो विक्रेता त्या 100 रुपयाचा आणखीन काहीतरी विकत घेणार, त्याच्यापासून त्याला उपयोग तरी होणार किंवा सुख तरी मिळणार, ते आणखीन दुसऱ्या ठिकाणी जाणार. पण हे 100 रुपये एकावेळी तिघांच्या खिशात असू शकत नाही. हा जडवस्तूचा गुणधर्म आहे, लक्षात घ्या. हा जडवस्तूचा मॅटर ज्याला म्हणतो आपण, मॅटर कॅनॉट ऑक्युपाय same space many times. It has to occupy one space only once. म्हणजे याचा अर्थ मराठी सांगायचं म्हणजे आपली जड वस्तू जी आहे ती म्हणजे माझे 100 रुपये एक माझ्या तरी खिशात असतील तर माझ्या मुलाच्या तरी खिशात असतील. दोन्ही जे एका वेळी एका ठिकाणी असू शकणार किंवा अनेक ठिकाणी असू शकणार नाही, अनेक वेळा असू शकणार नाही, पण ज्ञानाचं असं नसतं. आणि म्हणूनच ज्ञानाची आदान प्रदान क्रिया ही घडू शकते, म्हणून सगळ्या जगाचं ज्ञान एकत्र येतं. कारण ज्ञान हे चैतन्याशी जोडलेलं आहे, त्यामुळे एका माणसाने पातंजली योगसूत्राचा अभ्यास जरी केला तर तो 100 लोकांना बोलतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जानकी जीवनस्मरण जय जय राम.
सर्वप्रथम गेल्या 15 दिवसांमध्ये आपल्याला एक शनिवार ऑफ मिळाला, कारण 2 शनिवार आपण अभ्यास केल्यानंतर 1 शनिवार आपण सुट्टी घ्यावी हे क्रमप्राप्तच होतं. एकूण विषयाचा आवाका लक्षात घेता तेव्हा आज आपण पुन्हा ताजेतवाने होऊन तिथे या अभ्यासासाठी म्हणून जमलेले आहोत. त्याच्या अगोदर एक आपल्याला गेल्या 15 दिवसात चांगली बातमी मिळाली, ती म्हणजे आपले या वास्तूत जिथे आपण हा अभ्यास करतो पतंजली योगसूत्रांचा, त्या वास्तूचे स्वामी म्हणा, मालक म्हणा, धनी म्हणा किंवा आजच्या भाषेत फ्लॅट लॉर्ड म्हणा, कारण हल्ली आजकाल कुठं लँडलॉर्ड म्हणायची सोय असत नाही, आजकालच्या सोयीप्रमाणे आपण फ्लॅट लॉर्ड असतो. तर असं हे फ्लॅट लॉर्ड श्री रमेश जोशी हे बढतीसाठी म्हणून अधिकारी व श्रेणीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती, तर त्याच्यामध्ये त्यांची निवड झाली ही अत्यंत चांगली आनंदाची बातमी आपणा सगळ्यांना इथे मिळाल्यामुळे केवळ कन्व्हिनियन्स म्हणून आपण सर्वांच्या मतीने वतीने मी आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि असेच उत्तरोत्तर त्यांच्यावर बढतीचे प्रमोशनचे प्रसंग त्यांच्यावर ईश्वराने वारंवार आणावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आजच्या या अभ्यासाला सुरुवात करूया. तत्पूर्वी कुठलीही गोष्ट आपण काही हेतूनही करत असतो, तसं आज आपण त्यांना असं सांगू की कॉंग्रॅच्युलेशन सब्जेक्ट टू इन अँटिसिपेशन ऑफ अ पार्टी. आपण कुठली गोष्ट निर्हेतू करत नसल्यामुळे व्यावहारिक पातळीवर आपण अशी आशा करूया की केव्हा तरी असाच चांगल्या प्रसंगी ते आपल्याला पार्टीला बोलवतील आणि हा आनंदाचा प्रसंग आपण सगळे इथे साजरा करू. किंवा त्यांचं अभिनंदन करून सर्वप्रथम आपण गेल्या 2 वेळेला हा जो काही अभ्यास केला पातंजल योगसूत्रांचा, तर त्या दोन्ही वेळेला आपण थोडेसे त्याच्या मुळाशी जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला वरवर न पाहता. तर त्याच्यामुळे पहिल्या दिवशी आपण क्लेश 5 क्लेश जे आहेत राग द्वेष म्हणजे अविद्या पहिल्यापासून घ्यायचं, म्हणजे अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश आपण पहिल्या दिवशी बघितले. आणि आपण हा सगळा अभ्यास सामान्य संसारी माणसाला योगसूत्रांचा काय उपयोग आहे या ठाम भूमिकेवरनं आपण बघतो. इथे आपल्या अभ्यासाची इतरांपासून थोडी वेगळी दिशा का मिळते की आत्तापर्यंत योगसूत्रांचा सगळ्यांनी जो अभ्यास केलेला आहे किंवा त्याच्यावर सगळ्यांनी ज्या टीका दिलेल्या आहेत त्या टीका योगसूत्रांचा प्रॅक्टिकल अभ्यास करणाऱ्या माणसाला कशा उपयोगी होतील, या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिले आहेत आणि त्याचा अभ्यास केलेला आहे. आपण हा सर्वस्वी वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करत आहोत की तुमच्या आमच्यासारख्या सामान्य संसारी माणसाला या योगसूत्रांचा आपल्या रोजच्या दैनंदिन वागणुकीमध्ये शुद्धी करण्यासाठी कसा उपयोग होईल या दृष्टिकोनातून आपण इथे बघत असल्यामुळे आपण पहिल्या दिवशी त्यांच्या सूत्रांच्या क्रमानुसार न जाता प्रथम आपण पाच क्लेश बघितले. त्याच्यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, ज्याला आपण आपल्या मराठीत नावं दिली की अज्ञान, भगवंताचं अज्ञान. त्याच्यानंतर मीपणा, मीपणा आणि त्याच्याच जोडीला ममत्व. हे मीपणा आणि ममत्व हे ऐरावण महिरावणासारखं आहे की जितकं तुम्ही त्याला काढायचा प्रयत्न कराल तितके त्याचे थेंब जोपर्यंत भूमीवर पडतील त्यातून 100 ऐरावण महिरावण तयार होतात. तसे या अहंकाराचा आणि ममत्वाचा जेवढा तुम्ही बिमोड करायचा प्रयत्न करता तेवढा तो आणखीन सूक्ष्म सूक्ष्म होत जातो. तर त्याच्यामुळे हे मीपणा आणि ममत्व, त्याच्यापुढची आसक्ती, त्याच्यानंतर तिटकारा आणि त्याच्यानंतर देहबुद्धी, असे पाच आपण त्याला क्लेश बघितले. आणि त्या क्लेशानंतर पुढच्या दुसऱ्या शनिवारी आपण त्या क्लेशांच्या थोडेसे मागे जाऊन प्रतिप्रसव क्रमाने आपण म्हणतो तसं म्हणजे परिणामातून कारण, अशा दृष्टीने दोन क्लेश आपण धरले की अविद्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला देहबुद्धी, दोन थांब आणि त्याच्यामध्ये ज्या काही दृष्टी क्लेश होतात निर्माण राग आणि द्वेष याच्या थोडंसं मागे जाऊन सुखानुषयी राग हा आणि दुःखानुषयी द्वेष हा, अशा या दोन व्याख्या धरून आपण हे ज्यातून निर्माण होतात अशी सुख आणि दुःख म्हणजे काय आहेत हे आपण गेल्या शनिवारी थोडं विस्ताराने थोडंसं मुळाशी जाऊन बघितलं. तर त्याच्यामध्ये अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम अशा दोन या सुखादुःखाच्या व्याख्या धरून आपण गेल्या शनिवारी हा सगळा अभ्यास केला. तर सुख आणि दुःख हे मुळी मानवी भावनांना स्पर्श करणारे विषय असल्यामुळे गेल्या वेळेच्या सुखदुःखात आपण अक्षरशः रंगून गेलो. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना आपल्या इथल्या श्रोत्यांना अभ्यासकांना रुमाल वापरावे लागले, काही लोकांना पंचे वापरावे लागले असतील. पण आज मी तुम्हाला सर्वांच्या वतीने तसं आश्वासन देतो की आजचा हा विषय कुणालाही रुमाल वापरावे लागणार नाही अशा तऱ्हेत आपण हाताळूया. म्हणजे आजच्या आपल्या अभ्यासाचं वर्गाचं नाव असं म्हणतात की हसत खेळत पासून गेली. त्याच्यामुळे हा आपल्याला आज जो अभ्यास करायचा आहे तो त्याच्यामध्ये काही एक दोन वेळेला आपण जो अभ्यास केला त्यातून काही अभ्यासकांना शंका ज्या निर्माण झाल्या त्या शंकांचा आपण अगोदर परामर्श घेऊ. कारण शंकांचा परामर्श घेण्याचं कारण असं की मूळ शंकेला एकदा उत्तर मिळालं की पुढची सगळी जी इमारत आहे तो पाया मजबूत झाल्या की पुढची सगळी इमारत उभा राहत नाही. त्यामुळे मूळ शंका जी आहे ती प्रथम एकदा आपण दुरुस्त केली, त्या शंकेला योग्य आपल्याला उत्तर मिळालं की मग त्याच्यानंतर पुढचं जे योगशास्त्र आहे त्या योगशास्त्राच्या इमारतीकडे आपल्याला कौतुकाने बघता येईल आणि त्या इमारतीकडे जिने चढून जाता येतील. या दृष्टीने प्रथम दोन शंका माझ्याकडे सांगण्यात आल्या, एक वसंतराव पाटलांची एक दुसऱ्या कोणाची स्त्री आहे. त्या शंका आपण अगोदर हाताशी घेऊ, अगोदर त्याचा अभ्यास करू आणि नंतर जर वेळ मिळाला तर पुढचा अभ्यास करू. प्रत्येक वेळेला मी अभ्यास असं का म्हणतो यायला असतोय की ते आपली अशी कल्पना होईल की मी एकटा बोलतोय आणि आपण सगळे ऐकताय. तर इथे तसा भाग नाही आहे, इथे आपण सगळेच बोलतोय आणि सगळेच ऐकतो खरं सांगायचं जर. कारण का अभ्यासाचं मुद्दाम म्हणण्याचं कारण असं की योगशास्त्र हे सर्वसाधारण सामान्य माणसाला आत्तापर्यंत ते असाध्य असं मानलं गेलेलं आहे आणि या अभ्यासाने आपण ते थोडंसं साध्य सहज साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की असाध्य ते साध्य करिता सायाच, कारण अभ्यास तुका. तर त्याच्यासाठी आपण हा जो अभ्यास करतोय तर या अभ्यासाचा एक विशिष्ट फायदा असा आहे की महाराजांनी जरी करिता सायाचं म्हटलेलं असलं तरी आपल्याला हे अनासायाचं मिळणार आहे. म्हणजे विनासायाचं हे इथे आपल्याला अभ्यास आहे, ह्या अभ्यासाचं आपलं वैशिष्ट्य आहे. तर ह्या दृष्टीनं हा जो आपण इथे अभ्यास करतो आहोत त्याने हे आपल्याला सहज साध्य होईल अशा अभ्यासाने आपण आपल्याला आज पुढच्या दोन ज्या शंका आहेत त्या तिथे बघायच्या आहेत. तर म्हणून याच्यामध्ये पहिली शंका अशी विचारली गेली आणि वसंतराव पाटलांची शंका होती की पहिली जी चार सूत्रं आपण जी सोडली याच्यामध्ये की अथ योगानुशासनम, योगा चित्तवृत्ती निरोध सदा द्रष्टुस्वरूपे अवस्थानम आणि वृत्ती सारोपण इतरत्र, हे मुद्दाम पुन्हा पुन्हा मी सूत्र अशासाठी म्हणतो की ऐकून ऐकून सुद्धा आपल्याला सहज पाठवून जातील ती. तर या दृष्टीनं त्यांची मुळात शंका अशी होती की वृत्ती म्हणजे नक्की काय. तर मी त्यांना म्हटलं होतं की जर आपल्याला जमलं तर आज आपण बघू वृत्ती म्हणजे काय. त्याच्या दुसरी शंका अशी मला विचारली गेली की गेल्या शनिवारी आपण जे सुख आणि दुःख, अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम, आता तो अभ्यास केला
तर त्याच्यामध्ये सुख आणि दुःख हे शब्द मुळात कसे तयार झाले ते आपण बघितलं नाही. तर आता आपण जसे जसे आपण खोलात जाऊ तसे ते आपण मुळाकडे जातोय. त्यामुळे ह्या सगळ्याचे मूळ अर्थ, त्याच्यानंतर त्याचे झालेले बदललेले अर्थ आणि आपल्याला आपल्याला ह्या शास्त्राचा अभ्यास करताना उपयोगी पडणारे अर्थ, असे तीन प्रकारचे अर्थ आपल्याला नेहमी बघायला लागतात ह्या याच्यामध्ये. तर प्रथम वृत्ती म्हणजे काय, हा ह्या प्रश्नाकडे आपण जरा निरीक्षण करून सावधपणाने बघू मुळापासून. आता ह्याचे दोन तीन प्रकारे अर्थ वृत्ती या शब्दाचे केलेले आहेत. पण आपण सामान्य माणसाच्या पातळीवरून याचा अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला वृत्ती म्हणजे नक्की काय या प्रश्नाचं उत्तर सामान्य माणसाच्या पातळीवरून जर आपल्याला हवं असेल तर त्याचं उत्तर असं आहे, शांतपणे ऐका, की प्रत्येक क्षणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या बुद्धीच्या किंवा जाणीवेच्या पातळीवर प्रत्येक क्षणी आपल्याला बुद्धीच्या किंवा जाणीवेच्या पातळीवर जे ज्ञान होतं प्रत्येक क्षणी त्याला आपण वृत्ती म्हणतो. ही त्याची अगदी मुळापासूनची फंडामेंटल व्याख्या आहे की आपला हा आपल्या नेहमीच्या रोजच्या अनुभवाचा विषय आहे की प्रत्येक क्षणी आपल्याला कशा ना कशाचं तरी ज्ञान होत आणि त्या ज्ञानाला वृत्ती असं आपण पतंजलीने असं नाव दिलेलं आहे योगशास्त्रामध्ये. वृत्ती योगा चित्त वृत्ती निरोधा असं जे म्हटलंय की वृत्ती उठण्याचं ठिकाण कुठलं तर चित्त, त्याला आपण सामान्य भाषेमध्ये आपलं अंतःकरण म्हणून किंवा आणखीन सामान्य भाषेमध्ये त्याला बुद्धी म्हणून, त्याला आपण मन बुद्धी चित्त अंतःकरणाची वेगवेगळी नावं दिलेली आहेत. पण बुद्धी हा सर्वसाधारण आपल्याला सामान्य माणसाला बुद्धी हा शब्द त्याचा अर्थ समजण्यासारखा आहे. त्याच्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये आपल्या जाणीवेच्या पातळीवर, जाणीवेच्या पातळीवर म्हणण्याचं कारण असं की जाणीवेच्या पातळीच्या पलीकडे अनेक गोष्टी घडत असतात पण त्याचं आपल्याला ज्ञान होत नाही म्हणून त्याची वृत्ती उठत नाही. उदाहरण द्यायचं असेल तर माझ्या पचन संस्थेच्या मध्ये माझ्या पोटात जे काय चाललेलं असतं क्षणोक्षणी त्याचं मला ज्ञान होत नाही, त्याच्यामुळे त्याची वृत्ती माझ्या ठिकाणी उठत नाही. ते त्याच्यात जेव्हा बिघाड होतो तेव्हा माझ्या ठिकाणी वृत्ती निर्माण होते की आज माझं पोट दुखतंय, हा त्यातला भाग आहे. म्हणून जाणीवेच्या पातळीवर असं म्हटलं म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्याला जाणीवेच्या पातळीवर जे ज्ञान होतं प्रत्येक क्षणी त्याला आपण वृत्ती असा शब्द वापरतो. आणखीन थोडं जर खोलात जाऊन ह्याच्याकडे बघितलं तर सगळ्यांनी शांतपणे ऐकायचं म्हणजे हे लक्षात येईल, कारण हे काय आहे हे आपण रोज करत असतो आपल्या व्यवहारात पण आपण ते स्थूल मनाने करत असतो, आपल्याला याच्याकडे तर थोडंसं सूक्ष्म दृष्टीने बघायचं. त्याच्यामुळे आता क्षणभर बघा, मी आता खाली बघतोय प्रॅक्टिकली सांगतो थोडंसं की आता मी बघतोय मला काही दिसत नाही, मी इथे बघत असतो माझी वृत्ती माझ्या ठिकाणी ज्ञानाची कुठली वृत्ती उठत नाही. पण आता त्या ज्या क्षणी मी तुमच्याकडे वर बघतो किंवा वसंतरावांकडे बघतो त्या क्षणी, आता इथे क्षण म्हणजे गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे सेकंदाचा 100 अंश किंवा 1000 अंश भाग इतका बारीक कालाचा भाग आहे, तर त्या क्षणी काय होतं माझी नजर ह्यांच्याकडे लागते वसंतरावांकडे लागते. आता त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की मी वसंतरावांकडे बघायच्या अगोदर माझ्या मनात मी वसंतरावांकडे बघावं असं जर नसलं तर ते वृत्तीच्या आदल्या क्षणी मला ज्ञान नसतं, त्यामुळे त्याला अज्ञातता असं म्हटलेलं आहे. म्हणजे वृत्तीच्या अलीकडच्या क्षणी मी त्या ज्ञानाची अज्ञातता म्हणजे अज्ञान अनोळख म्हणू आपण, ज्या क्षणी मी यांच्याकडे बघतो त्या क्षणी यांचं रंग रूप आकार याच्यावरून त्या क्षणी माझ्या ठिकाणी माझ्या बुद्धीमध्ये जी वृत्ती उमटते की हे वसंतराव पाठक, त्या क्षणी मला ज्ञान आणि त्याला आपण वृत्ती असं. त्याच्या पुढच्या क्षणी काय होतं, आता एकदा वसंतराव पाठक हे मला ज्ञान झाल्यानंतर मी त्यांच्याकडे आणखीन 2 मिनिटं तरी बघत राहिलो तरी प्रत्येक क्षणी माझ्यावर हे वसंतराव पाठक हे वसंतराव पाठक हे वसंतराव पाठक असं होत नाही. एकदा माझ्या मनात फक्त एक क्षण वृत्ती उमटल्यानंतर ज्ञानाची वृत्ती उमटल्यानंतर मला ज्ञान होतं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे जरी बघत राहिलो काही काल तरी ती वृत्ती पुन्हा पुन्हा उमटत नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून त्या वृत्तीच्या पुढच्या क्षणाला ज्ञातता असं म्हटलेलं आहे म्हणजे ओळख. म्हणजे याचा अर्थ असा की वृत्तीच्या अलीकडे अलीकडच्या क्षणी, आता ही आपण वृत्ती आयसोलेट केली हा, तसा एखादा आपण ॲटम आयसोलेट करून बघतो किंवा एखादा सेल आयसोलेट करून बघतो मायक्रोस्कोप खाली तसा आपण बघतो, एकच वृत्ती आपण घेतली आहे, मी तुमच्याकडे बघतोय. त्याच्या आदल्या क्षणी माझ्या ठिकाणी अज्ञातता म्हणजे अनोळख आहे. त्या वृत्तीत काय ते अनुपटणार आहे हे मला माहित नाही. मी हेतुपूर्वक बघितले असेल तर गोष्ट वेगळी, पण एरवी सहजपणाने जेव्हा घडतं तेव्हा, त्यामुळे ती अज्ञातता असते. त्याच्यानंतर पुढच्या क्षणी ज्ञानाची वृत्ती उमटते, त्या वृत्तीमुळे मला ज्ञान होतं, आणि त्याच्या पुढच्या क्षणी फक्त ज्ञातता असते, वृत्ती नसते. आता जेव्हा मी आणखीन यांच्याकडे बघेन, केतकरांकडे बघेन, त्या क्षणी आता मी केतकरकडे बघताना मला असं थोडासा बघण्याचा एक क्षण जातो, त्या क्षणी माझ्या ठिकाणी काही नाही आहे. तुमची जी ज्ञातता आहे तुम्हाला बघितल्याची ती निघून गेलेली आहे. आता मी पुढे काय बघणार याची अज्ञातता आहे. त्याच्यानंतर मी केतकरांकडे जेव्हा बघतो तेव्हा मला पुन्हा केतकरांचं वृत्तीने ज्ञान होतं, म्हणजे माझ्या ठिकाणी ज्ञानाची वृत्ती उमटते चित्तामध्ये, आणि त्यांचं मला ज्ञान होतं त्या वृत्तीला, आणि त्याच्या पुढच्या क्षणी फक्त त्यांच्या ज्ञानाची ज्ञातता राहते. तेव्हा मी मुद्दाम स्पष्ट का करतो, आपण मुळाशी जाऊन बघतोय म्हणून. एरवी हे इतक्या झटझट होत असतं की आपल्याला हे असं होतं हे कळत नाही. त्याच्यामुळे सूक्ष्मभावाने बघायचं असेल तर प्रथम अज्ञातता, नंतर वृत्ती, आणि तिसऱ्या क्षणी ज्ञातता आणि ओळख. आता ही ओळख एखादवेळी सामान्य ओळख असेल किंवा एखादवेळी विशेष ओळख असेल. कशी? आता समजा इथे कुणी आलं आणि माझ्या ओळखीचं नसेल तर कुणीतरी आलं, एवढी माझ्या ठिकाणी ज्ञानाची वृत्ती उमटते. पण त्याचं नाव माहिती असेल तर ती विशेष ओळख होते, म्हणजे अमुक अमुक ग्रस्त आले. किंवा आता समजा माझी बायको आली तर मी जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणणार, तिला ओळखल्यामुळे ती विशेष ओळख झाली. म्हणजे ही विशेष ज्ञातता आणि सामान्य ज्ञातता असे दोन मानले जातात. हे मी आत्ता सांगतोय, ऐकून ठेवा आपण, याचा पुढे जेव्हा रेफरन्स येईल तेव्हा त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. आता म्हणून हे सगळं सांगायचं कारण का, तर वृत्ती हा शब्द वर्तुळ या शब्दापासून त्याचं त्याचे साधर्म्य आहे. आपण वृत्त असं म्हणतो बघा, तर्कवृत्त, मकरवृत्त, नंतर विषुववृत्त, का ही सगळी गोल आहे, ही वर्तुळ आहे. वर्तुळ असल्यामुळे त्याला आपण वृत्ती असं म्हणतो. तर इथे काय होतं बघा, इथेही वृत्तीचं वर्तुळ निर्माण होतं असं तुमच्या लक्षात येईल की पहिल्या क्षणी शून्य म्हणजे अज्ञातता, तिथून वृत्ती कुठं कुठं वर गेली, मला पूर्ण ज्ञान झालं वरच्या पॉईंटला, तिथून ती खाली आली, आता ज्ञातेत ती खाली आली, पुन्हा शून्यात आली. असं प्रत्येक क्षणी वृत्तीचं हे आपल्याकडे वर्तुळ उठत राहतं, म्हणून त्याला वृत्ती असं म्हणतात. तर वृत्ती या शब्दाचा मूळ गाभा, मूळ जो अर्थ आहे, एक अर्थ त्याचा असा आहे की हा म्हणजे आपल्या ठिकाणी पहिल्या क्षणी वृत्ती नसते शून्याला खाली, नंतर उठत वृत्ती मॅक्झिममला किंवा पीकला जाते आणि त्या क्षणी मला ज्ञान. त्याच्यानंतर पहिल्या भागात अज्ञातता असते, तिथे ज्ञान होतं, तिथून जेव्हा खाली उतरते तेव्हा ज्ञातता असते, पुन्हा शून्याला येते, पुन्हा दुसरी वृत्ती उमटते, पुन्हा हे वर्तुळ. असं हे वृत्तीचं वर्तुळ सतत उठत राहतं, बरोबर ना? समजलं की नाही? तर त्याच्यामुळे हे ज्याला आपण अज्ञातता, वृत्ती आणि ज्ञातता असं म्हणतो, ज्याला आपल्या मराठीमध्ये भाषेमध्ये वृत्ती नसते, उठते आणि पुन्हा मावळते, पुन्हा नसते, असं त्याला म्हणता येईल. असं प्रत्येक क्षणी हे वृत्तीचं वर्तुळ आपल्या ठिकाणी चालू असतं, म्हणून याला ज्ञानाची वृत्ती असं म्हटलेलं आहे. या पतंजलींचे आपण पुढे आपण ज्या वृत्ती सगळ्या बघू, त्याच्यातल्या बहुसंख्य वृत्ती या ज्ञानाच्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. तर ज्ञान हे सगळ्याच्या मुळाशी असतं, म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडं खोलात जाऊन, आता हे असं मी का म्हटलं, वृत्ती ही ज्ञानवृत्ती का आहे, त्याला पुढे आणखीन आपण आणखीन त्याच्या जोडीला आणखीन अनेक शब्द घेतो बघा. आवृत्ती म्हणतो आपण, पुन्हा पुन्हा आवृत्ती केली म्हणजे काय झालं, पुन्हा पुन्हा ज्ञानाची वृत्ती उठली. आपण मुलाला सांगतो ना, पाटकर पाडे पाटकर, म्हणजे तुला पंडित सांगता येईल बेनवे 18 म्हणून. तर ते बेनवे 18 ह्या पहिल्यांदा मुलाला माहीत नसलं तरी आपण पुन्हा पुन्हा आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा ती वृत्ती निर्माण करतो ज्ञानाची, आणि त्याच्यामुळे त्याला आपण ती वृत्ती पुन्हा पुन्हा उठल्यामुळे त्याच्यामध्ये विचार करण्याची मग गरज लागत नाही, ती झटकन बेनवे म्हटले की झोपेन 9-18 सांगू शकतो. हा आवृत्ती शब्द तिथून आला. दुसरा त्याच्यामध्ये प्रवृत्ती हा शब्द आहे, त्या वृत्तीपासून किती शब्द झालेच बघा. म्हणजे मूळ वृत्ती ह्या शब्दाला आपण त्याचा वेगळा अर्थ कसे करतो, प्रवृत्ती म्हणजे विशेष वृत्ती, ज्या वृत्तीकडे आपला ओढा असतो त्याला आपण म्हणतो माझी इकडे प्रवृत्ती आहे, म्हणजे विशेष ज्ञानाची वृत्ती तिथे निर्माण होते आणि त्या ज्ञानातून पुढे सुख वगैरे सगळं सुख आनंद असतं म्हणून त्याला प्रवृत्ती म्हणतो. तिसरा शब्द त्याच्यातून निघणारा म्हणजे निवृत्ती, म्हणजे ज्ञानाचा अभाव.
वृत्तीचा अभाव आणि निवृत्ती, त्याच्यातून आपल्याला असं असं बघता येईल आपल्या सगळ्या अभ्यासातून की या ज्ञानाच्या म्हणजे व्यावहारिक ज्ञानाच्या वृत्तीचा अभाव झाला म्हणजे निवृत्ती असते. या निवृत्तीनंतर आपल्याला आत्मज्ञान होण्यासाठी ज्ञानेश्वर असतो. या ईश्वराने आपल्याला आत्मज्ञान दिलं की त्याच्यातून मग आपण साधनेचा सोपान चढून जातो आणि सोपानाच्या टोकाला गेलो की मुक्ती आपली वाट बघत असते. तिथे मुक्ताबाई आपल्यासाठी थांबलेल्या असतात. ये मार्गीचा कापडी महेशी अजूनही, तसं हे चारी संत आपल्याला तिथपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक माणसाला नवीन जमाने तयार असतात प्रत्येक साधकासाठी. तर आता या आवृत्ती प्रवृत्ती निवृत्ती या शब्दांचा विशेष अर्थ आहे. आणखीन थोडं पुढे खोलात तुम्हाला बघायचं असेल, कारण का एकदा आपल्याला या विषयाचं पूर्ण ज्ञान झालं ना की पुन्हा याच्यावर शंका येणार नाही, की प्रत्येक क्षणी आपल्या मनात असा प्रश्न येईल की कशात आपल्याला ज्ञान होत असतं, हे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर त्याच्यामध्ये पहिला भाग मी सगळे ओळीने फटाफट सांगतो एका मागणे म्हणजे आपल्या लक्षात येते, कारण आपल्या व्यवहारात रोजच्या जीवनात ते नेहमी घडत असतं म्हणून त्याच्यामुळे आपल्या लक्षात येते की पाच ज्ञानेंद्रिय जी आहेत या ज्ञानेंद्रियातून आपल्या ठिकाणी सतत या संवेदना येत असतात आणि त्याचं बुद्धीमध्ये ज्ञानात रूपांतर होत. आता ह्या पाच ज्ञानेंद्रियाचं वैशिष्ट्य असं आहे की चार ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यातली तीन ज्ञानेंद्रिय यांना वस्तूचा संयोग व्हावा लागत नाही. का? वस्तू लांब असली तरी तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो, डोळे लांब वस्तू असली तरी दिसते, तसंच नाक लांब असला हे तरी त्याचा वास तुम्हाला येतो. जीभ ही गोष्ट अशी आहे की तिचा संयोग झाल्याखेरीज तिला ज्ञान होत नाही, त्यामुळे वस्तू जिभेवर ठेवल्याखेरीज तुम्हाला तिच्या चवीचं ज्ञान होत नाही. आणि स्पर्शाची गंमत अशी आहे की स्पर्श तुम्हाला नको असला ना तरी आयुष्यभर तुम्हाला कशाचा कशातरी स्पर्श होत राहतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माणसाला स्पर्शाशिवाय जगता येत नाही, त्याला आपल्या आईचा म्हणजे पृथ्वीचा जिला आपण क्षमा म्हणतो तिचा सतत स्पर्श होत राहतो. कुठल्याही माणसाने हा प्रयोग करून दाखवावा, स्पर्शाशिवाय राहून दाखवावा हवेमध्ये, आणि तो जरी राहिला तरी त्याला हवेचा स्पर्श होत राहतो. त्यामुळे हे या ज्ञानाचा इंद्रिया ज्ञानाच्या इंद्रियाचं वैशिष्ट्य आहे म्हणून इथे जाताना सांगतो. त्याच्यानंतर या पाचही इंद्रियातनं येणारं ज्ञान हे प्रत्येक क्षणी आपल्याला ह्याच्यापैकी कुठल्या तरी एकाचं ज्ञान होत राहतं. दुसरा भाग म्हणजे शरीराची आपण जी हालचाल करत राहतो, आता माझा हात इथे आहे थोड्या वेळ इथे जाईल इथे जाईल वगैरे वगैरे, ही जी हालचाल आहे याचंही आपल्याला ज्ञान होत राहतं. ही हालचाल दोन प्रकारे आपण करतो, एक आपोआप होते रिफ्लेक्स ॲक्शन ज्याला आपण म्हणतो ती सहज झालेली, म्हणजे डास दिसला की फटकन मारून मोकळे होतो आपण, ते विचार सुद्धा करत नाही. ही रिफ्लेक्स ॲक्शन ज्याला आपण म्हणतो ती संस्कारांना निघालेली, आणि दुसरी विचार करून मुद्दाम केलेली म्हणजे विचारांनी झालेली. ह्या दोन शारीरिक हालचाली याचंही आपल्याला ज्ञान होत राहतं. तिसरा, हे ज्ञान झाल्यानंतर जो विचार निर्माण होतो आपल्या मनामध्ये त्या ज्ञानासंबंधीचा त्याचंही ज्ञान होत राहतं. या विचाराचे पुन्हा चार मोठे फाटे असे आहेत की एक नियोजनात्मक विचार असतो, म्हणजे आपण असं ठरवलं की बाबा आनंदीला जायचं माऊलीच्या दर्शनाला की काय काय करायला पाहिजे, आपण यादी करून बसतो की हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे. हा सगळा जो विचार आहे हा नियोजनात्मक हा विचार आहे, भविष्यकाळात करण्यासाठी नियोजन म्हणजे आपल्या सुव्यवस्थेसाठी एकूण कर्माच्या. तिकडून आल्यानंतर आपण जे प्रसंगाचं वर्णन करतो अशी अशी मजा आली असं झालं इतके आम्हाला अनुभव आले फार दिव्य विलक्षण अनुभव आले हे जे सांगतो हे प्रसंग वर्णनात्मक विचार झाला. तिथे गेल्यानंतर आपली जी काही विवेकशक्ती जागृत झाली असली तर त्या विवेकशक्तीचा निर्णय योग्य विचार असतात त्याचा तिसरा प्रकार आहे की हे विचार नेहमी योग्य असतात. आणि अहंकारातनं निघणारे जो आपण तिकडे सोडून येत असतो माऊलीच्या ठिकाणी पायाशी त्या अहंकारानं निघणारे जे विचार असतात तो चौथा प्रकार आहे. म्हणजे विचाराचे हे चार प्रकार हे याचंही ज्ञान आपल्याला सतत जर होत राहिले तर होतच. हा विचारच झाला. त्याच्यानंतर पुढचा कर्म, कर्माचंही आपल्याला ज्ञान होत राहतं. आता कर्म या शब्दाची गंमत अशी आहे की कर्म या शब्दाला आपल्याकडे बरेच प्रतिशब्द आहेत पण सगळे तोपासून तुरण होणार आहेत. म्हणजे क्रू मूळ धातू जो आहे त्याच्यापासून हे सगळे निघणारे शब्द आहेत. म्हणजे कर्म आपण त्याला कार्य काम क्रिया कृती कर्तव्य इवन वर्क म्हटलं तर त्याच्यामध्ये क आहे थोडं पाणी दिलं. या कर्माचे आपण एक ठळक दोन तीन प्रकार केलेले आहेत. पहिला म्हणजे पाप पुण्य आणि मिश्र, म्हणजे पापमय पुण्यमय दोन्ही मिळून मिश्र कर्म. त्याला महाराजांनी सांगितलेलंच आहे की पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, याविना नाही दुरा आणि काय. आपण म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये परोपकार हा पुण्याय, पापाय परपीडनं, त्यामुळे पाप आणि पुण्य याची आपल्याला व्याख्या माहिती आहे. त्याच्यामुळे हा एक प्रकार झाला वर्गीकरणाचा. दुसरा प्रकार असा आहे की कुशल कर्म आणि अकुशल कर्म, योगा कर्मसु कौशलम असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तेव्हा स्पेशलाइज ज्याला आपण हे म्हणतो स्पेशलाइज ॲक्शन म्हणजे कुशल कर्म आणि अकुशल कर्म रोजच्या व्यवहारातलं. तिसरा जो हे आहे कर्माचा वर्गीकरणाचा भाग तो म्हणजे नित्य, नैमित्तिक आणि काम्य. काम्य म्हणजे विशेष हेतूने केलेलं जे असेल कर्म त्याला काम्य म्हणायचं. नित्य कर्म म्हणजे आपली रोजची उपासना किंवा शुद्धीकर्म. आपलं रोजचे जे काही प्रातर्विधी ज्याला म्हणतो आपण, विधी हा जो भाग आहे आपल्या शास्त्रातला तो सगळा शुद्धीसाठी सांगितलेला आहे. त्याच्यामुळे सगळी उपासना, सगळी ही जी कर्म आहेत नित्यकर्म उपासना ज्याला म्हणतो आपण, ती सगळी शुद्धीसाठी असल्यामुळे त्याला नित्यकर्म म्हणतो. की त्या नित्यकर्माची गंमत अशी की ती जर केली नाहीत तर तुम्हाला पाप लागतं, केली तर पुण्य लागतं, कारण तुमचं कर्तव्यच आहे ते. आईनी मुलावर प्रेम केलं म्हणून तिचा काही पुण्याचा साठा होत नाही, तिचं ते कर्तव्य आहे असं आई मानत असते. म्हणून तसं फक्त काम्य हे जे कर्म असतात, ही काम्य कर्म ही सगळी आपल्या ह्याच्यातून संस्कार निर्माण करत राहतात. म्हणून संन्यास या शब्दाची व्याख्या सकाळी सांगितली होती की काम्यानाम कर्मणाम न्यासम, किती संन्यास असं म्हटलेलं आहे. म्हणजे काम्य कर्म सोडून देणे त्याला संन्यास असं म्हटलेलं आहे. म्हणून हे तीन प्रकार कर्माचे झाले, नित्य, नैमित्तिक आणि काम्य. तर आपल्या सामान्य माणसाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे कर्म आणखीन वेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येतं. कसं? तर एक तर ज्ञानेंद्रियातून ज्ञान मिळण्याचं सातत्य हे एक कर्म. उदाहरणार्थ की मला समजा एखाद्या विशिष्ट या विठोबाच्या तस्बिरीकडे किंवा या विठोबाच्या मूर्तीकडे बघायचं आहे मला, तर मी ठरवतो की या मूर्तीकडे मी 2 मिनिटं टकलावून बघणार आणि त्याचा आनंद लुटणार. आता मला जरी क्षणभर असं वाटलं की हे ज्ञानेंद्रियाचं हे आहे, मी ज्ञानेंद्रियातून हा आनंद लुटतो, तरी ते कर्मेंद्रियाचा काबा भाग आहे, कारण मी त्याच्याकडे सतत नजर लावायचं ठरवलंय आणि ती नजर लावली आणि तो आनंद लुटतोय, त्यामुळे तो हा कर्माचा भाग आहे. की सहज माझी नजर गेली आणि आनंद झाला तर गोष्ट वेगळी, पण जेव्हा मी ठरवून एखादी गोष्ट करतो तेव्हा ज्ञानेंद्रियांचं सातत्य हे कर्मामध्ये येतं. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दुसरा त्याच्यामध्ये भाग असा आहे की कर्मेंद्रियांचं सातत्य म्हणजे एखादं कर्म मला जे आवडतं, जानकी जीवन स्मरण जय जय राम, एखादं कर्म मला जेव्हा आवडतं तेव्हा मी ते जेव्हा मी पुन्हा पुन्हा करतो तेव्हा त्या कर्मेंद्रियाला सातत्य, त्या कर्माला सातत्य मिळतं. तेव्हा हा कर्माचा एक वेगळा भाग आहे, ह्याला कर्म असं म्हणतो. आणि तिसरा जो भाग आहे जो आपण नेहमी 100 पैकी 99% आपण त्या तऱ्हेचं कर्म करत असतो ते म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या संयोगाने होणारं कर्म. उदाहरणार्थ समजा तुमचा मुलगा इथून असा तिकडे गेला, तर मला त्याच्याकडे जर बघायचं असेल तर माझी नजर पण त्याच्याकडे लागलेली असेल, मानही अशी फिरतोय, तर नजरेने बघण्याचं काम जे आहे ते ज्ञानेंद्रियाचं कर्म आहे आणि माझी मान अशी त्याच्याकडे बघण्यासाठी जी फिरते ते कर्मेंद्रियाचं कर्म आहे, शरीराची हालचाल आहे. तर आपली बहुतेक सगळी कर्म ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याच्या संयोगाने म्हणजे संयुक्तरीतीने होत असतात आणि या सगळ्याचं ज्ञान आपल्याला प्रत्येक क्षणी जे कर्म करू त्याचं होत असतं आणि त्याची वृत्ती उठत असते. म्हणून हे सगळं सांगतोय. आणखीन त्याच्या पुढचा भाग, कर्म झाल्यानंतर आपल्या ठिकाणी ज्या भावना उमटतात असं आपण गेल्या वेळी बघितलं होतं की मैत्री, करुणा, प्रेम, सहानुभूती, दया, क्षमा, शांती, या ज्या 7 भावना ज्या विवेकशक्तीतनं ज्यांची निर्मिती होते या भावनांचंही ज्ञान आपल्याला होत राहतं त्या भावना निर्माण झाल्यानंतर. आणि याच्या उलट अहंकारातून निघणारे जे काही 9 विकार आहेत म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, भय, चिंता आणि काळजी, याचंही ज्ञान ते त्याच्या क्षणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्याचं ज्ञान होत राहत. त्याच्यानंतर आणखीन थोडं खोलात जाऊ, सुख दुःख ज्याच्यासाठी आपण जगतो असं आपल्याला वाटतं, म्हणजे ज्याच्यासाठी आयुष्य आहे सुख मिळवण्यासाठी असं आपल्याला वाटतं की सुख दुःख किंवा आपलं हसणं रटणं हे या ज्या काही शारीरिक क्रिया आहेत म्हणजे ज्याचं शारीरिक क्रियात रूपांतर होऊन आपल्याला कळतं की मला सुख झालं, याचंही आपल्याला ज्ञान होत असतं. आणि त्याच्याबरोबर आणखीन खोल गेल्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये आत ज्या काही हालचाली होत असतात, उदाहरण द्यायचं असेल तर डोळे पिटल्यानंतर मला पापण्याच्या आत जो काही प्रकाश दिसतो
त्याचा बाहेरच्याशी काही संबंध नाहीये. किंवा ज्याला आपण अनाहत अनाहत असं म्हणतो त्याचं साधं उदाहरण आहे की आपल्या कानात जर दोन बोटं घातली आणि आतल्या त्या आवाजावर थोडंसं मन एकाग्र केलं की आपल्याला तो आवाज ऐकवायला लागतो, त्याला अनाहत नाद असं म्हटलेलं आहे. तर अशा या ज्या काही हालचाली शरीराच्या आत असतात त्याचंही आपल्याला ज्ञान होत राहतं. तर इतक्या विविध प्रकारे होणारं ज्ञान हे आपल्याला प्रत्येक क्षणी होत असतं. समजतंय ना मी काय लक्षात येते ना? कारण तर ह्या प्रत्येक क्षणी त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक क्षणी त्यातल्या एकाच गोष्टीचं ज्ञान आपल्याला होत असतं. शिकस्त म्हणजे दोन किंवा तीन, ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. आपण ज्याला अष्टावधानी म्हणतो की जो माणूस फार दुर्मिळ असतो त्याला एकावेळी आठ गोष्टीचं ज्ञान होऊ शकतं, पण आपल्याला सामान्य माणसाला या सामा व्यवहारामध्ये फक्त एक किंवा दोन गोष्टीचं ज्ञान होत राहतं. तर म्हणून आणि ते सुद्धा कुठल्या गोष्टीचं ज्ञान होतं इतक्या सगळ्या ह्याच्यापैकी, ज्या आता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो किंवा आपलं लक्ष केंद्रित होतं त्याच गोष्टीचं फक्त आपल्याला स्पष्ट ज्ञान होत राहतं, बाकी सगळ्या गोष्टीचं ज्ञान अस्पष्ट आणि धूसर होतं. उदाहरणार्थ मी जर आत्ता तुमच्याकडे बघत राहिलो तुमचं ज्ञान मिळवावं म्हणून तर तुमचं ज्ञान मला होतं, पण इकडे हे ग्रहस्थ जे बसले त्यांचं मला ज्ञान होत नाही, कारण ते अत्यंत अस्पष्ट ती आकृती दिसते म्हणून मला ज्ञान होत नाही. तर त्यांचं स्पष्ट ज्ञान मला हवं असेल तर मला त्यांच्याकडे मोहरा वळवायला पाहिजे. तर ह्यातला हा जो महत्त्वाचा भाग आहे की एकाच गोष्टीचं ज्ञान म्हणजे 7, 8, 9 ट्रॅक्सवरून जरी आत आपल्याकडे माहिती येत असली तरी त्यातल्या एका क्षणी एकाच गोष्टीचं ज्ञान हे आपण ज्याच्यावर लक्ष केंद्रित करू, ज्या वृत्तीवर लक्ष केंद्रित करू, त्या वृत्तीचं ज्ञान फक्त आपल्याला होत राहतं. हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि प्रत्येक क्षणी ते झालेलं ज्ञान पुन्हा स्मृतीत जात असत. आता ते जेव्हा स्मृतीत जात ना तेव्हा ते जर आपल्याला महत्वाचं वाटत असलं तर ते महत्वाचं म्हणून स्मृतीत जात. म्हणजे कसं? तर ते साठवण्यासाठी त्याची आठवण होते. लक्षात घ्या, साठवण्यासाठी ते आठवणीत जात. इथे सहज एक मला आठवलं, आता आठवण शब्द आपण सगळ्या शब्दांची व्याख्या बघतोय म्हणून सांगतो की आठवण हा शब्द कसा आला असं आपल्याला वाटतं. आठवण या शब्दाला दोन व्युत्पत्ती आहेत की एक आठवण या शब्दाचा खरा संस्कृत शब्द त्याचा मूळ असावा असं मला वाटतं की अंतर्व्रण असा शब्द आहे. अंतर्व्रण, व्रण म्हणजे खूण, तार ज्याला म्हणतो आपण खूण, आणि अंतर म्हणजे आत बुद्धीत झालेली खूण. त्या बुद्धीत झालेल्या खुणेचं म्हणजे अंतर्व्रणाचं पुढे अंतर्व्रण किंवा असं होऊन ते पुढे आतवण झाला त्याचं आठवण झाली. तर त्याच्यामुळे मूळ शब्द अंतर्व्रण म्हणजे बुद्धीत झालेला काहीतरी तार किंवा काहीतरी खूण किंवा काहीतरी व्रण याला स्मृती असं म्हणायचं असा तो शब्द आहे. तर जेव्हा आपण हे सगळं लक्ष केंद्रित केल्यानंतर आपल्याला एकाच गोष्टीचं एकाच क्षणी या 10-12 गोष्टीपैकी ते ज्ञान होतं, तर या गोष्टीची निवड आपण करू शकतो. एरवी रोजच्या व्यवहारामध्ये हे आपोआप केलं जात असतं असं आपल्याला वाटतं, पण आपण जर ठरवलं की एकाच गोष्टीचं ज्ञान मला व्हायला पाहिजे तर त्या गोष्टीची आपण निवड करू शकतो आणि त्या ज्ञानाची वृत्ती आपल्या ठिकाणी स्पष्टपणे उठून तेवढ्याच गोष्टीचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. आणि याच गोष्टीचा निवड करण्याचा उपयोग आपल्या योगशास्त्रात केलेला आहे की एकाच ज्ञानाची आपण सतत निवड केली की त्याला आपण एकाग्रता असं म्हणतो. की एकच या अनेक ट्रॅक्सपैकी एकाच गोष्टीचं एकाच ट्रॅकवरनं येणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीवर सतत मी जर लक्ष केंद्रित करू शकलो तर त्याचं मला स्पष्ट ज्ञान होतं आणि त्या स्पष्ट ज्ञानाला ते सतत होत राहिलं की त्याला मी एकाग्रता असं आपण म्हणतो. ती ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे जितका जितका वेळ जशी होईल तशी. हा म्हणून इथे दुसरा त्याचा अर्थ असा येतो की गुरु धातूचा अर्थ निवड करणे असा आहे. गुरु म्हणजे निवड करणे. तर हे 8 किंवा 10 गोष्टींचं प्रत्येक क्षणी आपल्या ठिकाणी आत येणाऱ्या संवेदना किंवा माहिती ह्यातली आपण ज्याची निवड करतो त्याची वृत्ती आपल्या ठिकाणी उठते म्हणून वृत्ती असा शब्द आला तिथे. की माझी निवड करण्याची पात्रता ज्या ठिकाणी असेल ज्या ट्रॅकवर असेल त्या ट्रॅकवरून येणारं ज्ञान मला स्पष्ट होईल म्हणून वृत्ती हा शब्द तिथे निवड करणे अशा अर्थी वापरलेला आहे. आणि निरोधक हा पुढचा तुम्ही शब्द घेतला की त्याचा अर्थ लागतो. ती निवड करण्यासाठी प्रथम तुम्हाला ह्या वृत्ती अडवल्या पाहिजेत. त्याशिवाय निवड कशी करणार? म्हणजे रोजच्या व्यवहारात या गोष्टी आपोआप होत असतात असं आपल्याला वाटतं, पण ते आपोआप होत नसून आपल्यावर जसे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराप्रमाणे ते तशा होत राहतात. त्यामुळे आपल्याला आपलं लक्ष नसल्यामुळे ते आपोआप होतात असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आपण लक्ष देऊन बघितल्यानंतर ह्या वृत्तीच्या निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि आपण जे म्हणतो ना की जन्माला आल्यानंतर भगवंतांनी आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते हे स्वातंत्र्य आहे.